was reading that passage for us because it was a long passage. Book of Acts, chapter 27. There are 44 verses in that particular chapter. We can divide this passage into three sections, but all that sections are so interconnected, it's actually one whole story. Last Sunday we left Paul with Agrippa, and Agrippa had decided to send Paul to Rome. Agrippa gave permission to Festus, and Festus wrote a letter to the Caesar, and it was ready that Paul will now move towards Rome. Chapter 27 verse 1 says that it was decided. But it says also when it was decided. Okay. In other words, it took time for them to take a decision. This is the place we find that they had nothing against, no charges against Paul whatsoever. But since Paul had claimed his right as a Roman citizen to appeal to Caesar, he was by default legally now need to go and see Caesar.
आणि मग त्या ठिकाणी पावलाने स्वतःला रोमन आणि सांगितल्याच्या कारणामुळे रोमी जो कैसर आहे त्या कैसरकडे जाण्याची विनंती केल्यामुळे आता तो कैसरासमोर जाणार आहे.
In fact, because of this particular decision, somebody else suffered very badly.
आणि याच विशेष जे काही त्याने निर्णय घेतला त्यामुळे एकजण जो आहे तो फारच
Remember, these people have taken a vow and they were so rage against Paul that they wanted to make sure that Paul is killed. Okay, and now, in front of their eyes, Paul is escaping and they cannot do anything about it.
आणि मग आता काय होत आहे की पाऊल त्यांच्या डोळ्यासमोरून तिथून तो जात आहे आणि हे जे लोक आहेत ते काही करू शकत नाही.
इन फॅक्ट ही इज मूव्हिंग विथ ग्रेट प्रोटेक्शन, द रोमन गव्हर्नमेंट प्रोटेक्शन.
आणि लक्षात घ्या की तिथून तो जात होता तरी त्याच्या अवतीभोवती रोमी सैनिक होते, मोठं संरक्षक जण काही गोष्टी त्याच्या अवतीभोवती होते.
ही वॉज गोईंग टू अ प्लेस वेअर नाव द ज्यूश पीपल कॅनॉट ले देअर हँड्स अपॉन हिम.
आणि मग अशा ठिकाणी तो जाणार होता की जेथे आता यहुदी लोक
And they knew that he's going to escape. So enraged the Jewish people were at that particular time. Not only just the common Jewish people, but then the Pharisees, Sadducees, the high priests and the advocates, all were involved in killing Paul. But now the Jewish historian Eusebius records like this. He records and says that the Jews were so angry at Paul's escape.
आणि मग ते असं म्हणतात की पावलाची आली सुद्धा पाहून यहुदी लोक होते फार प्रभावित झाले.
दे वेंट बॅक टू जेरुसलेम
आणि त्या कारणामुळे यहुदियामध्ये परत गेले, यरुशलेममध्ये परत गेले.
दे टूक द पास्टर ऑफ द जेरुसलेम चर्च
आणि यरुशलेमचा जो काही याजक आहे याजकाला त्यांनी घेतलं.
Brought him to the highest peak of the temple, Jewish temple at Jerusalem. And then from there they threw him down. The pastor of the Jerusalem church. Okay. And then they came down to see whether he died or not. But that pastor didn't die. So they took the logs and started beating him to death. And they killed him. His name was James. And he was the brother of Jesus. And he died because Paul escaped. Somebody's anger is poured on somebody else. Okay. Paul escaped in front of them and they don't know what to do. They took James and tried to kill him. And they killed him. Chapter 27 verse 1 says that it was not immediately that Paul left towards Italy. Because it took time for them to arrange a boat. So he said that when it was decided, in other words, when they found the transportation service, then they left. They found a boat that goes to Italy. Probably it may be weeks before they actually sailed. Weeks. Before they actually traveled by ship. But eventually Paul found himself with other prisoners and lot of loads moving towards Italy. Chapter 27 verse 1 says, we should sail for Italy. Okay, and then along with some other prisoners and the centurion of the Augustan cohort named Julius. So Paul is there. Because Paul includes in that we. But then even the writer Luke also is there. Because that's how he wrote we. And then Aristarchus, who is in charge and a Augustan cohort. In other words, he was a bodyguard of a Roman emperor Nero. And all the bodyguards, he was the in charge of them. So it is interesting to see the king's bodyguard is bodyguard's chief is protecting Paul. So it is in Julius' custody Paul was. It was Julius' responsibility to make sure that Paul is presented alive before Caesar. Okay. And that's the reason they took our responsibility very greatly. You know, Romans took their responsibility very seriously. One thing that you can learn from Romans is governance. You remember when Jesus Christ's resurrection took place, the people who were guarding the tomb were given punishment of death.
जी काही कबर आहे त्या कबरेभोवती जे सैनिक होते त्या सैनिकांनी जर काही चूक केली तर त्याची शिक्षा त्यांना देहदंड किंवा मरण अशी होईल अशी ती शिक्षा होती.
बिकॉज दे कुड नॉट एक्सप्लेन द एस्केप ऑफ जीसस.
कारण की त्यांना येशू ख्रिस्त कसा तिथून मृत्यू गेला हे त्यांना सांगता येत नव्हतं.
अँड दे न्यू दॅट small mistake on the part of the dispensing the official duty would cause in a death penalty.
And then I was telling you my mind that if we can apply at the काम करत आहोत त्या कामामध्ये जर थोडी तरी चूक झाली तर त्या चुकीची शिक्षा ही मरण असू शकेल.
So southern side of the Israel's coast they are traveling now towards Rome.
आणि मग आता आपण पाहत आहोत की इस्रायलच्या बाजूने ते रोमच्या कडे प्रवास करत आहे.
द सदर्न कोस्ट ऑफ द इस्रायल इज व्हॉट वी कॉल मॉडर्न डे टर्की. दक्षिण प्रदेशामधला
प्रदेशामध्ये जो भाग आहे तो भाग आपण पाहतो त्याला आता आपण टर्की असं आपण संबोधू शकतो.
And they sailed it towards the north side of the Israel. In fact, we have read the passage and three people read the passage because we wanted to see, to save the time, this morning's preaching, we made sure that we read the whole passage this morning.
आणि या सगळ्या आपल्याला संदेशाला वेळ मिळेल आणि आपल्याला काही वेळ वाचता येईल त्या कारणामुळे आपण सकाळी तो उतारा वाचायला होता.
वर्स टू सेज द कोस्ट ऑफ एशिया.
आणि मग असं म्हटलेलं की आशिया प्रांत.
ओके. अँड वर्स थ्री सेज द नेक्स्ट डे दे वेंट टू सिडोन.
आणि मग तिसऱ्या वाक्यामध्ये असं म्हटलंय की दुसऱ्या दिवशी ते सिडोन पोहोचले.
दॅट इज द नॉर्थ साइड ऑफ इस्रायल.
आणि मग इस्रायलच्या उत्तर भागातले आहे.
Okay. And then we find that Julius treated Paul very kindly and gave him leave on the port to go and meet the friends.
आणि मग तिथे आपण पाहतो तो युल्य आहे तो फारच पावलाबरोबर सौजन्याने वागतो आणि मग तिथे तो बंदराकडे त्याला जाण्यास परवानगी होतो पाहुण्यासाठी.
सो देर वॉज अ टाइम दॅट पॉल वेंट टू द प्लेस टू प्लेस फ्रॉम पोर्ट टू पोर्ट अँड ही वॉज एबल टू मीट सो मेनी पीपल.
आणि मग त्याच वेळेस आपण पाहतो की पाऊल या बंदराकडून त्या बंदराकडे जात आहे आणि बहुतेक जे अनेक लोक आहे त्या लोकांच्या तो भेटी घेत जात आहे.
अँड देन फ्रॉम देअर दे सेल टुवर्ड्स द नॉर्थ ऑफ आयलँड ऑफ सायप्रस to Marna in a south side of a Turkey.
आणि मग जे काही टर्कीचं जे उत्तरेचा भाग आहे तिकडे ते नंतर जात आहे.
And that is the time they change the ship.
आणि मग त्याच वेळेस आम्ही पाहतो की जे काही तारू आहे ते तारू त्यांनी बदललं.
They went from one ship to another ship.
आणि मग एका तारवातून ते दुसऱ्या तारवामध्ये गेले.
This was the Egyptian ship.
आणि मग ती जी आहे ती इजिप्शियन अशा प्रकारचं ते चालू होतं.
इट वॉज हेडेड टुवर्ड्स रोम.
आणि मग ते रोमच्या दिशेने वाटचाल करत होतं.
दिस शिप इज अ कार्गो शिप.
आणि मग ते मोठं अशा प्रकारचं चालू होतं.
ए काइंड ऑफ शिप ऑन विच ब्रदर पराग वर्क्स.
आणि मग अशा प्रकारचं चालू होतं की ज्या प्रकारे बंधूजी पराग व्यापारी जहाज होतं जे जहाज आपण पाहतो की बंधू पराग सुद्धा त्याच्यामध्ये जात असत
मालवाहतूक. They were carrying wheat. Gahu.
And they used to sell it from Gahu tithun te yeun sangle hote.
Okay, and they used to sell it port to port.
Ani mag te bandarakade ani bandarat jaun kusha bandarat jaun te ashe vikat te sangle.
The scripture tells us that it's almost the Passover is past.
Ani mag tithe asa mhatle ki varanan sun jo ahe to zhalela ahe asa uchara sangto.
Okay, and it's important for Luke to write that one because then he is explaining now the weather at the sea.
आणि मग त्या गोष्टी घेण्याची गोष्ट त्याला महत्वाची वाटली कारण तेथील जे काही समुद्राचं जे हवामान आहे त्याच्याविषयी.
ओके. वी सेल स्लोली फॉर नंबर ऑफ डेज अँड अराईव्ह विथ डिफिकल्टी सेल
वर्स
7.
हळूहळू आम्ही पुढे पुढे जात गेलो मोठ्या प्रयत्नाने आम्ही पुढे वाद गेलो.
देन वर्स 8 सेल्स कोस्टिंग अलॉन्ग विथ डिफिकल्टी अगेन.
आणि मग तिथे आम्ही 8 वर्षांमध्ये पाहतो की पुन्हा आम्ही मोठ्या प्रयत्नाने त्यांच्या काठाकाठाने सुंदर बंदर नावाच्या ठिकाणी आलो.
सो फर्स्ट ऑफ ऑल लेट्स अंडरस्टँड नाव इट इज नॉट अ पॅसेंजर शिप इट इज अ कार्गो शिप अँड इन कार्गो शिप ऑल दिस लूक पॉल अँड जुलियस द बॉडीगार्ड ऑफ अ रोमन एम्परर अँड अदर प्रिझनर्स दे आर जस्ट गेटिंग इन साइड अँड मुव्हिंग अलॉंग.
आणि लक्षात आहे की प्रवासी अशा प्रकारचं जहाज नाहीये, तारो नाहीये, तर ते मालवाहतूक असं जहाज आहे ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी पाऊल आहे, त्याचबरोबर लूक आहे, आणि त्याचबरोबर जो काही लुथ्य जो सुरक्षा दलाचा प्रमुख आहे तो आहे, आणि ते हळूहळू पुढे आणि पुढे ते रोमच्या ठिकाणी जात आहे.
स्लोली अँड द वर्ड डिफिकल्टी and with great difficulty gives us an idea that sailing on that particular Mediterranean sea was really rough.
आणि मग त्या मध्य सागरातून प्रवास करणं ही गोष्ट आपल्याला दाखवत आहे की ते म्हणत आहे की आणि हळूहळू आणि मोठ्या प्रयासाने पुढे पुढे जात आहोत, तर ती आपल्याला कल्पना देते की ते किती कठीण असेल.
बिकॉज इट वॉज अ स्ट्रॉंग सीझन इन द मेडिटेरियन सी, नोबडी ट्रॅव्हल्स ड्युरिंग दॅट टाइम.
आणि त्या मध्य सागरातून जाण्यासाठी तो फार कठीण असा काळ होता, त्या काळामध्ये कुणी त्या मध्य सागरातून प्रवास करत नव्हता.
इट वॉज द लेट सप्टेंबर टिल अर्ली फेब्रुवारी.
आणि मग आम्ही पाहतो की सप्टेंबरचा शेवटचा भाग आणि फेब्रुवारीचा सुरुवातीचा भाग असा जो वेळ होता.
इनफॅक्ट इट इज बीन सेड लाईक दिस.
आणि खरं पाहता अशा प्रकारे तिथे म्हटलेलं आहे,
सप्टेंबर 14 ऑनवर्ड्स इट वॉज कन्सिडर डेंजरस टू ट्रॅव्हल बाय मेडिटेरियन सी.
आणि मग सप्टेंबर 14 नंतर जर तुम्ही मध्य सागरातून प्रवास करत असाल तर तो फार भयानक भयावह असा प्रवास आहे असं म्हटलं
जातं. अँड दॅन बाय द टाइम इट कम्स टू द नोव्हेंबर इट इज कन्सिडर इम्पॉसिबल टू ट्रॅव्हल बाय दॅट सी.
आणि मग जर नोव्हेंबर आला तर नोव्हेंबर मध्ये असं म्हटलं जातं की तिथून जाणं पुढे जाणं अशक्य असं आहे.
अँड वेन दिस पीपल वर ट्रॅव्हलिंग इट वॉज द मिडल टाइम ऑफ ऑक्टोबर.
आणि मग लक्षात की लोक ज्यावेळेस प्रवास करत होते त्यावेळेस ऑक्टोबरच्या मध्य असा जो होता.
लुक रेकॉर्ड्स दॅट फास्टिंग अँड पास ओव्हर वॉज गोईंग ऑन, सो दॅट शोज दॅट ज्यूज हॅज सेलिब्रेटेड द फीस्ट ऑफ अटोनमेंट.
आणि मग लक्षात आहे की त्या ठिकाणी उपवासाचे दिवस आणि त्याचबरोबर जे काही वलंदन सण आहे तो तिथून जात आहे, तर त्याचा अर्थ असा होत आहे की तिथे जे एवढी लोक होते ते प्रायश्चित्त दिवसाचा सण साजरा करत होते.
नॉर्मली ज्यूइश पीपल सेलिब्रेट दिस वन द फीस्ट ऑफ अटोनमेंट ऍट द टाइम ऑफ सप्टेंबर टू ऑक्टोबर.
आणि सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान प्रायश्चित्ताचा दिवस येऊन लोक साजरा करायचे.
वर्स 9 वी कॅन सी दॅट इव्हन द फास्ट वॉज ऑलरेडी ओव्हर.
आणि मग या ठिकाणी नव्या वर्षामध्ये म्हटलं आहे की उपवासाचे दिवसही होऊन गेले.
लुक ॲट दॅट वर्स 9 इट सेज सिन्स मच टाइम हॅज पास बिकॉज ऑफ द स्लो ट्रॅव्हल अँड द वॉयज नाव बिकम मोर डेंजरस बिकॉज इवन द फास्ट वॉज ऑलरेडी ओव्हर. सो ही इज ट्राईंग टू से दॅट इट्स नाव डिफिकल्ट टाइम दिस बिकॉज सीझन ॲट द सी.
आणि मग तिथं असं म्हटलं की तेव्हा 5 दिवस झाल्यामुळे आणि तितक्यात उपवासाचे दिवसही होऊन गेल्यामुळे त्यावेळेस समुद्रावरून जाणे संकटाचे होते, म्हणून पाऊल त्यांना असे सूचित होता की इथं त्याला सांगायचं आहे की तिथून जो प्रवास करायचे दिवस आहे ते फार कठीण असे दिवस होते.
इन सेकंड कोरिंथियन्स चॅप्टर 11 वर्स 25
आणि मग दुसरे करायचं 11 आणि 25 वचन
पॉल गिव्ज अ टेस्टिमनी अँड सेज 3 टाइम्स आय वॉज शिपरेक्ट.
आणि मग तिथं असं म्हणलं आहे की जहाज त्या ठिकाणी तुटल्यामुळे किंवा जहाजामध्ये मोठा बिघाड झाल्या कारणामुळे तिथे माझी हानी झाली असं
म्हणतो. नाईट अँड डे आय वॉज अड्रिफ्ट ऍट द सी.
आणि मग त्या ठिकाणी तो म्हणतो होता की रात्रंदिवस मी त्या प्रकारे त्या जहाजातून जात होतो, समुद्रात जात होतो.
दिस इज इट्स फोर्थ टाइम.
आणि मग आता ही जी आहे ही चौथी वेळ आहे.
ऍज सम कॉमेंटेटर सेज
आणि काही जे भाष्यकार आहेत अशा प्रकारे म्हणतात.
सम सेज दिस इज हिज थर्ड वन द लास्ट वन.
आणि काही जे भाष्यकार आहेत ते असं म्हणतात की हा तिसरा जो शेवटचा आहे तो त्याचा तो प्रवास आहे.
आय थिंक दिस इज हिज फोर्थ वन.
आणि म्हणजे म्हणतात की मला असं वाटतं की तो त्यांचा चौथा प्रवास असेल.
Probably he is just summarizing the whole thing and moving it forward. Luke is summarizing it.
आणि बहुतेक करून लूक जो आहे तो सर्व गोष्टींचा सारांश तिथे तो सांगत जाते आणि पुढे तो जात आहे.
सो वेदर वॉज रिअली रफ.
आणि तिथेचं हवामान होतं ते हवामान फारच कठीण असतं.
इट वॉज अ स्ट्रॉंग सीझन.
आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर वावटळ आणि वादळ अशा प्रकारे होतं.
व्हेरी डेंजरस टू सेल.
आणि मग तिथून पुढे प्रवास करणं समुद्र प्रवास
नॉर्मली ड्युरिंग दिस टाइम ऑल द शिप जस्ट लुक आउट फॉर सम पोर्ट अँड स्टे देअर टिल द सीझन इज ओव्हर.
आणि मग त्या काळामध्ये जे काही अनेक तारो किंवा जहाज आहेत ते पुढे न जाता बंदरावर थांबून ते तिथे काही काळ विश्रांती घेत होते.
दॅट्स हाऊ वर्स टेन बिगिन्स.
आणि मग तिथे त्या प्रकारे आपण पाहतो की गोष्टी पुढे चालू होत आहे.
वर्स टेन सेज सेइंग सर पॉल सेज saying, sir, I perceive that the voyage will be with injury and much loss, not only to the cargo and the ship, but also our lives.
आणि तिथे म्हणतात की अहो प्रवासांनो या जलप्रवासात केवळ मालाचे आणि कारवाचे नुकसान नव्हे तर आपल्या जीवांचे या रोगून मोठी हानी होईल असे मला दिसते.
सो पॉल दो ही वॉज नॉट अ सेलर He was just taking a normal advice, normal decision. He was telling that this is the time usually all the ships are porting at the port, why are we sailing? But Julius discussed the matter with Pilate and the owner of the ship. Look at verse 11. He did not give heed to the Paul's suggestion. Because the owner and the pilot of the ship believed that it was too early enough for a season to travel. We can still go. The storm is going to come during this season, but it's not now. And probably we could still go before the storm can come. Okay. So they travel and they reach to the Phoenix on the far side of the island. Okay. This is the time the south side of the wind started blowing gently. The gentle wind provided a good sign for a pilot and owner of the ship, saying that, okay, good weather, we can still move forward. So they left the port and came into the open sea. The scripture says that in the next session that there is a storm in the sea. Verse 13 says that the south wind blows gently. But then verse 14 says, soon. Tempestuous wind called northeaster came. This northeaster wind is like a fanny cyclone that hit Orissa. Maybe much worse, I don't know. But similar to that kind. This hurricane that came from the northeast blew and captured them right in the middle in open sea. Okay. And these people were stuck in the middle of nowhere. Okay. What are your chances of dying? If you are traveling by aeroplane, they say that it's 89%. What are your chances of dying if you are traveling by train? They say around 69-79%. Okay. And what are your chances of dying while traveling by ship? They say it's much more than plane. It was good for them, they would have just stayed at the port. One of our church members from Panvel worked at the sea on a ship and died near Japan.
आणि मग ते म्हणतात की पनवेलमध्ये त्यांचा एक जो चर्च सभासद आहे ते समुद्र जहाज जे आहे त्याच्यावर ते काम करायचे आहे आणि ते जवळपास जपानच्या जवळपास कुठेतरी मरण पावले.
द शिप गॉट स्टक इन टू द स्ट्रॉम अँड मेनी पीपल वर लॉस्ट सम वर सेव्ड बट मेनी डाईड.
आणि जहाज त्या वादळामध्ये तिथे सापडलं आणि बहुतेक लोक कसे वाचले परंतु बहुतेक अनेक जे लोक आहेत ते मरण पावले.
ही वॉज अ इंजिनियर
आणि मग त्या ठिकाणी इंजिनियर होते
अँड ही वॉज ऑन द शिप अँड ही जस्ट टॉक विथ हिज वाईफ टू डेज बिफोर.
आणि मग ते जहाजामध्ये होते आणि दोन दिवसापूर्वी त्यांनी त्यांच्या पत्नी बरोबर वार्तालाप केला होता.
And then the ship people call and said that we are not able to find him. The ship got stuck into the storm.
आणि मग जे काही जहाजाचे लोक होते ते जहाजावरील लोक असे म्हणायला लागले की आम्ही त्यांना काही टाकू शकत नाहीये कारण जहाज जे आहे ते वादळामध्ये सापडलेलं आहे.
Almost for one week they were searching for his body.
आणि जवळपास एक हप्ताभर ते लोक त्या व्यक्तीची जे काही देह आहे ते देहाचे ते शोधत होते.
अँड इट वॉज रिअली डिफिकल्ट वेन दे फाउंड हिज बॉडी इट वॉज हाफ इटन बाय फिश.
आणि मग त्यांचा मृतदेह ज्यावेळेस त्यांना सापडला त्यावेळेस ते पाहणं फारच वेगळंच होतं कारण की त्यांचं जे शरीर होतं ते माशांनी कुसळलेलं होतं.
And they wrapped him very nicely and put lot of perfume and made sure that face looked like a face. Okay, and then they brought in the glass for burial to Panvel.
आणि मग त्या जहाजाच्या लोकांनी अधिकाऱ्यांनी त्या ज्यावेळेस मृतदेह सापडला त्यावेळेस ते व्यवस्थितीने गुंडाळला आणि त्याचबरोबर त्यांचं चेहरा व्यवस्थित दिसेल अशा प्रकारे तो गुंडाळला आणि नंतर त्यांना त्या काचेच्या पेटीमध्ये पाठवून पनवेलला पाठवलं जेणेकरून त्याची जी पेटी
द ओनर द शिपिंग कॉर्पोरेशन गेव ऑलमोस्ट लॉट ऑफ करोड्स ऑफ रुपीज टू द फॅमिली ऍज अ कंपन्सेशन.
आणि मग जो काही जहाजाचा धनी होता त्या जहाजाच्या धनीने त्यांचं जे एवढं मोठं नुकसान झालं होतं जीवाचं त्या जीवाच्या नुकसान भरपाईसाठी त्या कुटुंबाला अनेक कोटी रुपये दिले.
दॅट इज द टाईम वी वर डिस्कसिंग द डेथ रेट ओके ऑफ डाईंग ऍट द सी.
आणि मग त्या ठिकाणी ती वेळ होती त्या वेळेमध्ये ते चर्चा करत होते की समुद्रामध्ये मरणाऱ्या लोकांची संख्या किंवा त्याचं जे प्रमाण आहे किती असेल.
इफ यू आर ॲट ओपन सी if you are somewhere near the port something is happening somehow you can swim ask for help etc etc.
आणि जर समजा तुम्ही वादळामध्ये सापडला जर तुम्ही जहाजामध्ये आहात समुद्रामध्ये आहात जर वादळामध्ये सापडला आणि जर तुमच्या अवतीभोवती बंदर असेल तर निश्चितच तुम्ही तातडीने कसं तरी करून तुम्ही त्या बंदरापर्यंत पोहोचू शकता.
बट दॅन द शिप इज नाव टॉस ऑन द सी वेव्स टू अँड फ्रो अँड द रेन वॉटर इज पोरिंग डाऊन.
आता एक जहाज त्या ठिकाणी त्या लाटा ज्या आहेत त्या लाटाच्या द्वारे इकडे तिकडे ते उसंडळत आहे आणि वरून पाऊस पडत आहे.
अंडरनीथ वॉटर फ्रॉम द टॉप ऑल्सो वॉटर.
आणि लक्षात आहे की खालूनही पाणी जे आहे ते पाणी त्रास देत आहे वरूनही पाणी त्रास देत आहे.
The made sure, the crew all the made sure that there is a life boat and everything is supporting that is there.
आणि मग त्या ठिकाणी जहाजाचे जे काही इतर कर्मचारी आहेत ते कर्मचारी जी काळजी घेत आहेत की तेथील जे काही छोट्या छोट्या नावे आहेत त्या तयार आहेत का की जेणेकरून आपण वाचले जाऊ म्हणून.
द सेकंड डे ऑफ द हुरिकेन.
आणि मग लक्षात घ्या की तेथे जो युरोपियन नावाचा तुफानी वादळ संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी
वी आर रिडिंग नाव वर्स 13 ऑन वर्स डाऊन साईड.
आणि मग 13 वाचण्याच्या खाली आपण पाहत आहोत.
द हुरिकेन कंटिन्यूड.
आणि मग जो युरोपियन आहे तो पुढे आपण पाहतो चालूच आहे.
दे थ्रू ऑल ऑफ द कार्गो इन ऑर्डर टू लाइटन द शिप.
आणि मग त्या ठिकाणी आम्ही पाहतो की जे काही मालवाहतूक जहाज आहे जे चालू आहे त्या ठिकाणी त्याला विजेत होतात
माल फेकून
माल फेकून ते हद्द करण्यासाठी माल फेकून देण्यात देण्यात आलेला आहे.
काय सो ऑल द गहू वॉज पोअर इन साइड द सी.
आणि मग आपण पाहतो की त्याच्यामध्ये जो काही गहू बंदरामधून घेतलेला होता तो गहू टाकून देण्यात आला आहे
एक्सेप्ट द गहू आटा अँड द वॉटर अँड फूड.
आणि मग त्या ठिकाणी जे काही तयार असलेलं जे काही गव्हाचं पीठ आहे जे पाणी आहे ते सोडून बाकी सर्व गहू फेकून देण्यात
आले. ऑन द थर्ड डे दे स्टार्टेड पुटिंग अन अँकर होपिंग दॅट सम हाव द अँकर विल होल्ड देम डाऊन अँड स्टॉप द शिप फ्रॉम ड्रिफ्टिंग टॉस अँड टू अँड फ्रो इन द स्ट्रॉम.
आणि मग तिसऱ्या दिवशी ते काय करत आहे की त्या जहाजाचं नांगर ते खाली टाकत आहे जेणेकरून त्यांना असं वाटत आहे की त्या लाट्यांमुळे ते जहाज इकडे आणि तिकडे जात आहे ते शांत थांबलं जाईल.
दे वर अफ्रेड दॅट इट विल क्रॅश इन टू सम अदर शिप. This is the third day. Hura can did not stop. The storm is not stopping. The Luke tells us that it was not a small kind of a storm. It was really, really horrible and dangerous kind one. Look at verse 18. He says that we were violently storm tossed. Verse 19, they says the third day they threw the ship's tackle overboard with their own hands. And then verse 20 says that for a long time they have not seen the sun nor the star for many days. Oh, so it was the third day the storm began, and then after that they lost the count. How many days we don't know, but for many days they have not seen the sun and the star. That means it was traveling in a pitch dark sea. Okay. Verse 21 says that they had been without food for a long time. That means long back the food and the water is getting over. This is the time Paul comes up and says, I told you so. I told, saying that, okay, it's better to stop somewhere. Why these guys are inside and brought us into this kind of thing, we don't know. But then verse 22 says, he is now trying to give an encouragement because of the vision from God. Now he says that when he set the sail, an injury and loss will come, but now there will be no loss, but only for the ship. And he gives that assurance for and on behalf of God, because verse 23 he explains why he is assuring them about this. Verse 23 says, the angel of the angel of the God to whom I belong and to whom I worship. So God is the God of the sea. He is also God of the storm. And he is also God that belongs to Paul. So God of the sea, God of the storm, and God of Paul, and also God of Julius, the Articles. God of other prisoners, God of the pilot and the ship owner. He is God. And this is where Paul introduces him to the people, remaining people in the ship, this sovereign God. He says, God of the creation. God of the creation has granted this particular assurance. To whom I belong. The word I belong tells that God is the God of creation, is also God of his salvation. He also says that intimate relationship that ye have with this God of creation saying by the word, whom I worship.
आणि मग जवळीक त्याने पाहतो की तो निर्मितीचा देव आहे, त्या निर्मितीच्या देवाशी त्याने जे जवळीक नातं आहे त्याच देवाने माझ्यासंती अशा प्रकारचे शब्द बोललेले आहेत ज्याची मी सेवा करतो.
पॉल ओपनली एक्नॉलेज हिज रिलेशनशिप विथ गॉड.
आणि मग देवाबरोबर त्याचं जे नातं आहे ते नातं त्या लोकांचं मग मांडत आहे.
He openly acknowledges that he worships the God of the creation and God of salvation.
आणि मग निर्मितीचा देव आणि काही कारणाचा देव आहे त्याविषयी तो लोकांच्या समोर या गोष्टी मांडत आहे.
We know even Jesus in Mark chapter 4.
आणि तीच गोष्ट आपण पाहतो की येशू ख्रिस्त सुद्धा मार्क याचा चौथा अध्याय.
You remember that night when Jesus came and he, the other side of the sea, he wants to go and the crowd took him into the boat and then the great windstorm arose and he was sleeping.
आणि मग तिथे आम्ही पाहतो की त्या ठिकाणी मार्क 4 मध्ये जो मोठा रूप समुद्र आहे आणि त्यांना दुसऱ्या बाजूला जायचं होतं आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी झोपलेला होता.
And the disciples woke him up and said, "Teacher, do you not care that we are perishing?"
आणि मग त्या ठिकाणी ते जहाजामध्ये होते आणि ते म्हणत आले की गुरुजी तुम्हाला समजत नाही का आपण आमचा नाश होत आहे.
And then he woke up and rebuked the sea saying, "Peace, be still."
आणि मग तो त्या ठिकाणी समुद्राला धमकावतो आणि तो म्हणतो की शांत हो.
And the wind ceased and there was a great calm at the sea.
आणि मग ते वादळ शांत होतं आणि त्या ठिकाणी समुद्रामध्ये मोठी शांतता असते.
And after that with great fear they said to one another.
आणि फार भयभीत होऊन ते एकमेकांना म्हणू लागले.
And look at that last verse there, verse 41, he says, "Who is this then that even the wind and the sea obey him?"
आणि मग चौथा अध्याय की त्या वचनामध्ये असं म्हणलं की हा कोण आहे एवढं का, कारण की याचं त्या ठिकाणी केवळ वादळ नव्हे तर समुद्रही असं ऐकतो.
So this morning, first thing that we need to understand that God is a sovereign God.
आणि या सकाळी पहिली गोष्ट आम्हाला जी समजून घ्यायची आहे ती म्हणजे ही की देव हा सार्वभौम देव आहे.
He is sovereign over all the creation.
आणि मग तो सर्व निर्मितीवर सार्वभौमच आहे.
And sovereign and in control of all the things happens in the creation.
आणि मग निर्मितीमध्ये ज्या सर्व गोष्टी घडतात त्या तो नियंत्रित करतो, त्या सर्वांवर तो सार्वभौमच आहे.
नो ऍक्शन्स ऑर नो वन कॅन ऍक्ट आउटसाइड ऑफ द विल ऑफ गॉड.
देवाच्या इच्छेविरुद्ध कोणीही जाऊ शकत नाही किंवा वागू शकत नाही.
नो बडी कॅन गो विदाउट द परमिशन ऑफ गॉड.
देवाच्या संमतीशिवाय कोणीही पुढे जाऊ शकत नाही.
बट युअर डेथ इज परमिटेड देन ओनली इट हॅपन्स.
आणि लक्षात आहे की जर तुमच्या मृत्यूला संमती दिली गेली तरच तुमचा मृत्यू घडू शकतो.
युअर बर्थ इफ इट इज परमिटेड देन ओनली इट हॅपन्स.
आणि मला लक्षात आहे की जर तुमच्या जन्माला त्या ठिकाणी परवानगी दिली त्याच कारणामुळे तुम्ही तुमचा जन्म होऊ शकतो.
दिस अलाउज मी टू हम्बली बाव माय सेल्फ बिफोर द सॉवरिंग गॉड बिकॉज आय नो इन माय ओन लाईफ देर आर सो मेनी थिंग्स ओव्हर विच आय हॅव नो कंट्रोल.
आणि मग ह्या ही जी गोष्ट आहे ते मला देवासमोर नतमस्त करण्यासाठी का मी कुठं ठरवते, कारण की माझ्या जीवनामध्ये बहुतेक अशा ज्या गोष्टी आहेत ज्या माझ्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत.
एव्हरीथिंग मस्ट अकर अकॉर्डिंग टू द गॉड्स प्रॉमिस, गॉड्स प्लॅन अँड इज प्री डेस्टिन वे.
आणि मला लक्षात की सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी देवाच्या योजनेनुसार, देवाने पूर्व नियोजन केलेलं आहे त्यानुसार घडणं अगत्याचं आहे.
इट प्लीज गॉड.
आणि लक्षात की या सर्व गोष्टी देवाला संतोषकारक ठरतात.
आय ऑलवेज लव्ह दॅट फ्रेज, इट प्लीज गॉड.
आणि देवाला त्या संतोष देणाऱ्या एखाद्या आहेत.
यू गो टू द बुक ऑफ आयझया. And go to the chapter
53.
And Isaiah talks about the suffering servant, Jesus Christ, dying on the cross of Calvary. And the verse says, it pleased God to crush him to death. It pleased God to give up his only begotten son as a sacrifice to appease his own wrath.
त्याच्या स्वतःचा राग शमन क्रोध शमवण्यासाठी त्याने त्याच्या स्वतःच्या पुत्राला देणं आणि त्याच्यासाठी समाधानकारक संतोषकारक वाटलं.
सो इन ऑल ऑफ द क्रिएशन
आणि सर्व जी निर्मिती आहे,
ऑल द स्ट्रॉम
आणि जी सर्व वादळ वावतळ आहे,
अँड द ड्रॉट नो वॉटर ड्रॉट,
मग त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पाणी नाही अशा प्रकारे,
अँड फॅमिन
आणि मग त्या ठिकाणी दुष्काळ,
अँड द ग्रेट विंग अँड अर्थक्वेक,
आणि मला वाटतं की
or calamities like Ebola virus or all those kind of that is happening now in Kerala, another virus. Nothing is outside the control of the sovereign God. But not only just the big things, but even the small tiny things that happens in your life on everyday basis. Every day basis, on time to time to every second. Is planned and proposed by God. It is predestined by God. And you and I need to understand this one from the life of this particular man who is traveling on a ship.
आणि मग हीच गोष्ट आम्ही या जो व्यक्ती जो जागा म्हणून प्रवास करत नाही त्याच्या बाबतीत आम्ही पाहत आहोत याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे.
दिस इज नॉट हॅपी टुरिस्ट touring journey where Paul is going to see Rome. Though he wanted to go to Rome, he never thought this is the way that Paul is going to take him, God is going to take him to Rome. Okay? But that's how it should be. But I thank God that time to time God is giving instruction and assurance to Paul.
आणि ते म्हणतात की देवाचे उपकार मानतो कारण की देव वेळोवेळी पावलाला सल्ले देत होता त्याचबरोबर शाश्वती देत सांगतो.
रिमेंबर चॅप्टर 22 पॉल्स गॉड टोल्ड हिम दॅट टेक करेज दॅट यू विल टेस्टिफाय युअर सेल्फ इन जेरुसलेम अँड दॅन टेस्टिफाय युअर सेल्फ इन रोम.
आणि मग तुम्हाला माहिती आहे का 22 देवाने त्याला म्हटलं की तू त्या ठिकाणी येरुशलेममध्ये माझा साक्षी होशील त्याचबरोबर रोम शहरामध्ये जाऊन माझ्याशी साक्षी होशील.
इट प्लीजेस हिम टू इंटरव्हीन इन आवर लाईफ अँड इवन इन्फॉर्म अस.
आणि मग लक्षात की आमच्या जीवनामध्ये येऊन अशा प्रकारे प्रवेश करणं आणि त्याचबरोबर आम्हाला माहिती देणं हे त्याला संतोषकारक वाटतं.
इन पार्ट बाय पीटर हिमसेल्फ इट इज एक्सप्लेन टू अस सेइंग दॅट बिलोवर थिंक इट नॉट स्ट्रेंज ऑफ अ फायरी ट्रायल विच इज टू ट्राय यू.
आणि मग लक्षात येईल की त्या ठिकाणी पेत्र पेत्रामध्ये असं म्हणजे की तुमच्यावर अग्निपक्ष परीक्षा गुजरली असेल तर तुम्ही त्याच्याविषयी अक्षर मानू नका.
Paul now stands before the man and explains the assurance given by God. He says, do not be afraid, Paul. You must stand before Caesar and behold, God has granted you all those who sail with you.
पावला भिवून होतो तुला कैसरापुढे उभे राहायचे पाहिजे आणि पहा तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहे ते सर्व देवाने तुला दिले आहे.
दिस इज इंटरेस्टिंग.
आणि हे फारच चित्त वेधक अशी
टू सेव्ह वन मॅन.
आणि मग एका मनुष्याचं तारण करणं.
मेनी वर किल्ड.
आणि मग अनेक लोक मारले जाते.
अँड टू सेव्ह वन मॅन.
आणि मग एका मनुष्याचं तारण होण्यासाठी.
मेनी वर सेव्ड.
आणि अनेक लोक सुद्धा तारले जाते.
इट जस्ट प्लीजेस गॉड टू डू व्हॉट ही वॉन्ट्स टू डू.
आणि देवाची जी इच्छा आहे ते त्याला करणं त्याला संतोषकारक असं वाटतं.
रिमेंबर व्हेन जीसस क्राइस्ट वॉज बॉर्न.
ज्या येशू ख्रिस्त जन्माला.
Okay, there could have been so many ways if God wanted to protect the baby Jesus from dying.
आणि मला लक्षात घ्या येशू ख्रिस्ताला जर जी बाळ आहे येशू ख्रिस्ताला जर वाचवायचं देवाने ठरवलं असतं तर अनेक प्रकारचे मार्ग घेते होते.
अँड ही डीड.
आणि मग त्याने ते केलं.
बट इन अ प्रोसेस हेरोद किल्ड सो मेनी बेबीज.
आणि नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतो की त्या प्रक्रियेमध्ये येशू ख्रिस्त हेरोद राजा आहे त्यांनी अनेक जे बालकं आहेत लहान बालकं त्यांना मारलं.
Will you not, as a soft, tender-hearted man with all your depravity and limitation of thought, will think, could there be not another way that God would have thought even to save those babies that Herod is trying to kill?
म्हणजे तुम्ही सौम्य मनाचे आणि भ्रष्ट हृदयाचे भ्रष्ट अंधकरणाचे तुम्ही आता विचार नाही करणार तर की जे काही हिरोद राजाने इतर बालकं मारले ते बालकं मारण्यासाठी देवाने दुसरं योजना केली असते तर किती बरं झालं
असतं. इट प्लीज गॉड. God wanted to make sure that the root is introduced into the genealogy of Jesus Christ. And then in order to introduce Ruth into the genealogy of Jesus Christ, God brings the famine.
आणि मग देवाने त्या ठिकाणी दुष्काळ पडून आणला.
अँड वन फॅमिली मूव्स टू द एनिमी कंट्री.
आणि मला लक्षात येते की इथले कुटुंब जाऊन जे काही शत्रूंचं राज्य आहे त्या राज्यामध्ये जात आहे.
अँड दॅट फॅमिली इज सर्वाइव्ह इन द एनिमी कंट्री.
आणि मग त्या ठिकाणी ते काही शत्रूंचं राष्ट्र आहे त्या राष्ट्रामध्ये ते कुटुंब जाऊन जीवन जगतं.
मोआब वॉज एनिमी ऍट दॅट टाइम.
आणि मोआबी लोक त्यावेळेस शत्रू आहेत होते.
अँड दिस नेओमी गोज अँड सेटल्स देअर.
आणि मग ही नवमी जाऊन तिथे जाऊन ती सेटल होते.
अँड नॉट ओनली शी इज सेटलिंग सो नाईसली, शी इज इवन विलिंग टू लेट द सन्स गेट मॅरी.
आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी ती जाऊन तिथे फक्त सेटल होते असं नाही तर तिच्या मुलांचं लग्न सुद्धा ती लावून देते.
वन ऑफ देम मॅरीज रूथ.
आणि मग तिच्या मुलापैकी एका मुलाने रूथचं लग्न केलं.
अँड देन द टाइम पास.
आणि मग नंतर काही वेळ जातो.
नेओमी इज हॅपीली लिव्हिंग आफ्टर.
आणि मग नवमी त्या ठिकाणी आनंदी राहिल्यानंतर
शी गॉट सन्स.
आणि मग तिला मुलं होतात.
शी गॉट हजबंड.
तिला पती असतो.
शी गॉट टू ब्युटिफुल डॉटर इन लॉज.
आणि मग दोन सुंदर अशा प्रकारच्या सुना होत्या.
अँड दॅन थ्री पीपल अर्निंग लाईव्हलीहूड.
आणि मग ती जे लोक आहेत ती जीवनमान जगण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या सर्व ते जगत होते.
अँड इट इज नो मोर सर्व्हायव्हर, दे आर विल टू डू फॅमिली.
आणि मग लक्षात घ्या की फक्त जीवन जगण नव्हतं तर आता ते फार आनंदी कुटुंब म्हणून ते जगत होते.
अँड आय नेओमीज हजबंड डाईज.
आणि मग काही वेळेनंतर नवमीचा जो काही पती आहे तो मरण पावतो.
अँड सन डाईज.
आणि मग तिचे मुलंही मरण पावतात.
अनदर सन डाईज.
आणि मग दुसरा मुलगाही मरण पावतो.
अँड देन वन डॉटर इन लॉ सेज ओके आय एम गोइंग बॅक दॅट्स इट.
आणि मग जी एक सून आहे ती म्हणते की मी आता निघून जाते.
अँड इन ऑल डिप्रेशन नेओमी सेज डोंट कॉल मी नेओमी नाव, कॉल मी मारा.
आणि मग जी नवमी आहे ती सर्व निराश स्थितीमध्ये असं म्हणते की मला आता नवमी म्हणू नका तर मला मार असं म्हणा.
विल समबडी गो टू हर इयर्स अँड से दिस इज ऑल फॉर युअर गुड.
आणि मग कोणीतरी जाऊन तिच्या कानावर सांगाल का नवमी हे सगळं तुझ्या चांगल्यासाठी भल्यासाठी झाले.
व्हॉट विल शी डू.
मग ती काय करणार.
शी विल स्लॅप यू राईट ऑन अ फेस.
तुमच्या कान पाडात चांगली मारा.
ओके चला. अँड टू शोड हँड ऑल्सो. व्हॉट माय हजबंड डाईड.
आणि मग काय माझं नवरा मिळणार माझ्या सांगायचं.
माय टू किड्स डाईड.
माझे दोन मुलं मेले.
अँड वन डॉटर इन लॉ लेफ्ट.
माझी एक सून निघून गेली.
अँड नाव यू सेज दिस इज ऑल गुड.
आणि मग तुम्ही म्हणताय सर्व माझ्या कन्यानाचं आहे.
दिस इज रिअल इंटरेस्टिंग.
फरक भेटत अशी गोष्ट.
यू नो द स्टोरी राईट.
तुम्हाला सर्वांना एक गोष्ट माहिती आहे.
दे कम बॅक.
ते पुन्हा येतात.
अँड दॅन नेओमी मेक शुअर दॅट रूथ गेट्स मॅरिड टू अ बोआज.
आणि मग जी नवमी आहे ती सातवती भारत ती रूथ जी आहे ती बवाजा बरोबर तिचं लग्न होईल.
टेन टाइम्स बेटर दॅन हर ओन ओरिजिनल सन.
जो बवाज होता तो तिच्या स्वतःच्या मुलापेक्षा 10 पटीने चांगला असा होता.
अँड रिचर.
आणि मग श्रीमंतही होता.
ओके. अँड दॅन शी बिकम्स द मदर इन लॉ ऑफ अ व्हेरी रिच मॅन.
आणि मग लक्षात घ्या की ती त्या ठिकाणी फारच मोठ्या धनाढ्य व्यक्तीची सासू अशी बनते.
अँड शी सडनली इज वेल नोन इन द टाउन.
आणि मग ती त्या शहरामध्ये तिचं नावलौकिक प्रस्पर्धा चांगलंच नावलौकिक.
हियर गोज बॉज मदर इन लॉ.
आणि मग लक्षात घ्या की तिला असं म्हणायला ओळखू लागेल की पहा अशी बावाजाची सासू चालली.
दे गेट सन ओबेद.
आणि मग त्या ठिकाणी ओबेद नावाचा रूप आणि बावाजा मुलगा होता.
अँड दॅन थ्रू ओबेद यू गेट डेव्हिड.
आणि मग ओबेदाला दावीत दावीत होतो.
जेसी ऑल्सो राईट.
आणि मग ईशा होतो.
अँड दॅन आफ्टर दॅट यू फाईंड जीजस कमिंग फ्रॉम दॅट लिनेज.
आणि मग तिथं पुढे पाहतो आपण त्या जे काही वंशावर आहे.
अँड दॅन इन द जीजस जिनियॉलॉजी इन मॅथ्यू चॅप्टर 1 यू फाईंड द नेम ऑफ रूथ मेन्शन द मोबाईट.
आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी यीशू ख्रिस्ताच्या वंशावरमध्ये तिथं म्हटलं की मोबाईल रूथ तिथं आपल्याला तिचं नाव पाहतो.
Just to save one Moabite Ruth.
आणि एक मवावी रूथ तिला तारण्यासाठी.
Just one Moabite Ruth.
एक मवावी रूथ तिला केवळ तारण्यासाठी.
You just go during that time and small girl Ruth is roaming here and there in a Moabite town and you just call her, hey Ruth come here. You know what? You are going to be this way. She will look at you like this.
आणि मग जर तुम्ही त्यावेळेस जर लहान असताना तिच्याकडे गेले असतात आणि जिकडे तिकडे त्या मावळी लोकांमध्ये फिरत होती तिला जाऊन तुम्ही भेटला असं म्हटलं असतं की हे रू तिकडे आणि मी तुझ्या कानात येते सांगतो तुला सांगितलं असतं की तू अशाशी होणार आहे तुझ्या बाबतीत असं गाठ.
गॉड नेव्हर टूक नेओमी इन टू कॉन्फिडन्स अँड सॅड दिस इज व्हॉट आय एम गोइंग टू डू टू यू.
आणि आणि लक्षात आहे की देवाने कधीही नवमीला त्या ठिकाणी आत्मविश्वासामध्ये घेऊन असं सांगितलं की तुझ्या बाबतीत मी असं असं करणार आहे म्हणून.
सेम लाईक जॉब,
योगाच्या बाबतीत तेच घडलं.
God never took Job into confidence and said, you know, brother, this is what I am planning to you, but don't worry, everything is going to end in well. But thank God, here Paul gets that. And time to time, in the time of difficulties and dangerous situation, God comes to his people and gives assurance saying that this danger is going to happen, nonetheless you will be protected because of me.
आणि मग देव अशा कठीण प्रसंगामधून वाईट प्रसंगामधून ज्यावेळेस लोक जातात त्यावेळेस वेळोवेळी तो येऊन त्या लोकांना सांगत असतो की जरी तू जाणार आहे तरी सुद्धा मी तुझ्या बरोबर आहे, तुझे सांगत.
बट अंडरस्टँड दिस, इट प्लीजेस गॉड.
परंतु ही गोष्ट लक्षात घ्या की देवाला जे संतुष्ट वाटतं ते तो करत असतो.
नॉट टू इन्फॉर्म यू.
आणि तो
Pleases God sometimes to inform you and sometimes not at all. So God of the sea, he is the God of the storm, he is the God of Paul, and he is the sovereign God of the affairs of men. And then God gives that assurance to Paul. Take heart. Stand courageously. Keep quiet and be calm because you have an assurance from the God of the storm. Ship will go away. Ship will go away. But then you people will be saved and protected. God who holds all the creation in his hand. And causes all the creature to act according to his will. And the time of Moses, he is the one who parted the sea. At the time of Jesus, he is the one who talked to the sea and storm. At the time of Jonah, he creates a great fish inside the sea to save Jonah. So this is what second lesson I would like you to give it to you this morning. This sovereign God will do exactly what he wants to do.
आणि मग त्याला जे तुमच्या बाबतीत करायचं आहे ते तो तुमच्या बाबतीत करेल.
इन युअर लाईफ,
तुमच्या जीवनामध्ये.
इन युअर फॅमिली,
तुमच्या कुटुंबामध्ये.
इन युअर चर्च,
तुमच्या चर्च मध्ये.
अँड देन गो ऑन टू द वर्ल्ड.
आणि मग नंतर देव.
इन द वर्ल्ड दॅट यू लिव्ह.
आणि मग ज्या जगामध्ये तुम्ही राहत आहे तिथं.
रिमेंबर दिस.
आणि मग ही गोष्ट लक्षात ठेवा.
यू आर नॉट इन कंट्रोल ऑफ मेनी मेनी थिंग्स इन दिस लाईफ.
लक्षात घ्या की या जीवनामध्ये अनेक गोष्टी आहेत त्याच्याद्वारे तुम्ही नियंत्रित नाहीये.
इट इज दिस गॉड.
आणि मग हा जो देव आहे त्याद्वारे.
दिस गॉड हुम पॉल वर्शिप.
आणि मग हा जो देव ज्याचा पाऊल सेवा करतो.
दिस गॉड टू हुम पॉल बिलॉंग.
आणि मग ज्याचा या देवाचा पाऊल जो आहे तो देव.
बाय द वे, दिस इज द सेम गॉड दॅट यू वर्शिप.
आणि मग लक्षात घ्या की हाच तो देव आहे ज्या देवाची तुम्ही भक्ती करता.
द सेम गॉड टू हुम यू बिलॉंग.
आणि मग तुम्ही सुद्धा त्याच देवाचे आहात.
अँड देन ही ऑल्सो हॅज गिव्हन यू अश्युरन्स.
आणि मग त्याच देवाने तुम्हाला शाश्वती खात्री देऊ.
एस्पेशली टू दोज हू लव्ह हिम.
आणि मला की जे लोक त्याच्यावर प्रीती करतात त्यांना.
दॅट ऑल थिंग्स विल हॅपन फॉर गुड, फॉर अ गुड अँड अ गॉडली पर्पज.
आणि मला सांग की सर्व गोष्टी त्यांच्या बाबत मिळून कल्याणकारक होतील, चांगल्या उद्देशासाठी होतील.
मेनी थिंग्स डिलेज इन आवर लाईफ. Delays, they become late. That delay is planned by God. Sometimes happens in the middle of the night.
आणि मला तरी काही त्या गोष्टी मध्यरात्री
घडल्या. इट इज प्लान बाय गॉड.
आणि मग त्या देवाकडून योजित अशा त्या असतात.
यु नो इट डझंट हॅपन फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम अँड यू गेट इन डिप्रेशन.
आणि मला तरी की बहुतेक वेळेस त्या गोष्टी घडत नाही, त्याला विलंब लागतो आणि मग तुम्ही निराश
होतात. वी हॅव लिसन टू अ मेसेज, वाय डीड सेरा लाफ.
आणि मग आपण काही महिन्यांपूर्वी एक संदेश ऐकला होता,
That is because Sarah was trying to limit God to a time. No, you cannot. He is a sovereign God. He controls time and space. God is now only not only saving Paul, but saving all those who are with him. Sometimes because of the elect, other people become the recipient of his compassion.
देवाच्या दयेचे भागीदार करत असतात.
God has granted you all those who sail with you.
आणि मग लक्षात आहे की तिथं जे लोक तुझ्यामधून चालवातून प्रवास करत आहेत, त्याच्या ते तुला देवाने तुझ्या हातामध्ये देऊ केले आहेत.
गॉड ग्रांटेड टू पॉल.
आणि पावला देवाने पावला ते दिले आहे.
द डिलिव्हरन्स नॉट ओनली ग्रांटेड टू पॉल, बट द दोज अदर पीपल्स डिलिव्हरन्स ऑल्सो वॉज ग्रांटेड टू पॉल.
आणि मला लक्षात की तिथे तेवढंच नाही, तर इतर जे लोक आहेत त्यांचं सुद्धा जी काही सुटका आहे ती पावला जाता दिलेली होती.
सो दिस इज अ ग्रेट टेस्टिमनी.
आणि मग ही फारच महान अशा प्रकारची साक्ष आहे.
पॉल सेज आय बिलॉंग टू गॉड.
पाऊल म्हणतो की मी देवाचा आहे.
पॉल सेज आय वर्शिप दिस गॉड.
मी या देवाची सेवा करतो.
वर्स 25 ही सेज आय हॅव फेथ इन दिस गॉड.
आणि तो म्हणतो की मी या देवावर भरोसा ठेवलेला आहे.
आय हॅव फेथ इन दिस गॉड.
आणि माझा या देवावर भरोसा आहे.
दॅट ही विल डू एक्झॅक्टली व्हॉट ही हॅज टोल्ड मी.
आणि जे काही त्याने मला सांगितले आहे, कळवले आहे, तसेच घडेल.
थर्ड थिंग दॅट आय वुड लाईक टू एनकरेज यू दिस मॉर्निंग.
आणि मग तिसरी जी गोष्ट आहे त्याच्याद्वारे मला तुम्हाला
इज टू लेट यू नो दॅट गॉड सेव्हज and increases your faith in him.
आणि मग ही गोष्ट तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे की तुम्हाला चालतो आणि तुमचा विश्वास वाढत असतो.
इट्स इम्पॉर्टंट फॉर अस टू अंडरस्टँड दॅट.
आणि ही गोष्ट फार महत्वपूर्ण आहे समजणे.
गॉड्स प्रॉमिस नेव्हर फेल.
आणि देवाचे अभिवचन कधीही अपेक्षित
नाही. हिज प्रोफेसी नेव्हर फेल.
त्याचे संदेश जे आहे, संदेश ते कधीही अपेक्षित नाही.
यु नो फॉर यू अँड मी देर इज प्रेडिक्शन्स.
आणि मग तुमच्या आणि आमच्या बाबतीत त्या ठिकाणी काही भाकीत आहे.
बट फॉर गॉड देर आर नो प्रेडिक्शन्स.
आणि मग देवाच्या बाबतीत त्याची भाकी पण असतात.
देर इज नो सच अ थिंग एज प्रेडिक्शन फॉर गॉड.
पूर्वग्रह किंवा भाकी तर देवाच्या बाबतीत नसतात.
फॉर गॉड एव्हरीथिंग इज प्रीडेस्टिन्ड.
आणि देव जो आहे तो भाकीत आणि पूर्वग्रहाच्या ऐवजी ते पूर्व नियोजित देवाच्या बाबतीत.
देर इज अ होल लॉट ऑफ डिफरन्स.
आणि मला लक्षात आहे की त्याच्यामध्ये फार मोठा बदल आहे.
द रेन विल कम ऑर नॉट कम.
आणि मग त्या ठिकाणी पाऊस पडेल किंवा नाही हा अंदाज.
देर आर प्रेडिक्शन.
हे अंदाज आहे, पूर्वग्रह आहे.
बट फॉर गॉड
देवाच्या बाबतीत
इज प्रीडेस्टिन्ड.
परंतु देवानी सर्व काही गोष्टी पूर्ण
ही हॅज प्रीडेस्टिन्ड अँड इट विल कम. नोबडी कॅन स्टॉप माय ब्रदर्स.
आणि लक्षात की देवाने जर पूर्व नियोजन करून ठेवलं आहे तर बंधूंना मला सांगू द्या की कोणी त्याला थांबू शकत नाही की तसं घडणार.
अँड इफ इट डझंट नोबडी कॅन ब्रिंग डाऊन द रेन.
आणि लक्षात आहे की जर त्याने तसं ठरवलं नसेल तर कोणी तो पाऊस खाली घेऊन येणारच नाही.
The faith can crush him down. Faith can come crushing down in the time of your struggle and storms.
आणि मला लक्षात घ्या की तुमच्या जीवनामध्ये वावटळ आहे, जे संकट आहे त्याच्यामध्ये अविश्वास कदाचित खाली येत जाईल.
Verse 25.
25 वचन.
Take heart.
आणि मग त्या ठिकाणी म्हटलं की धैर्य करा.
And have faith in God.
देवावर विश्वास ठेवा.
For God has meant something good for you.
देवाने काहीतरी उत्तम अशा गोष्टी तुमच्यासाठी साधल्या
आहेत. रोमन्स 8:28 says to those whom he loves or to those who love him.
आणि मग त्या ठिकाणी रोम 8:28 मध्ये म्हटलेलं आहे की ज्यांना त्याने पाचारलेलं आहे त्याच्यावर त्याने प्रीती केलेली आहे.
Probably sometimes storms in your life is to just make sure you love him more.
आणि मग तुमच्या जीवनामध्ये बहुतेक जे वादळ येत असतात त्याचं कारण हे असतं की त्या वादळांच्या द्वारे तुम्ही त्याच्यावर अधिक प्रीती करावी.
जस्ट टू मेक शुअर दॅट यू होल्ड हिम टाईट.
आणि मग यासाठी जे वादळ असतात की तुम्ही त्यांना अतिशय दिलगून राहावं याची हे तुम्हाला समजावं.
टू मेक शुअर दॅट यू जस्ट ट्रस्ट हिम अँड नोबडी एल्स.
आणि मग ती वादळ याच्यासाठी असतं की तुम्ही इतर कोणावर विश्वास ठेवू नये, केवळ त्याच्यावरच विश्वास ठेवा.
समटाईम्स इट प्लीजेस गॉड टू इन्फॉर्म यू.
आणि
It pleases Paul not to inform you, oh God, not to inform you. Sometimes to save you, many things have happened and many died. And that sometimes it happens to save you, many others are delivered from dangers. Just to deliver you from the danger, he delivers many others granted to you. Now this is interesting. Verse 27, 14th night had come.
27.
Okay, so that means 14 days these people are without food and water and fasting and struggling for surviving.
आणि मग 14 दिवस ही लोक त्यांनी पाहत आहोत की ते उपास झालेले आहेत, त्याची उपास मार होत आहेत आणि त्या ठिकाणी ते कष्टातून संकटातून ते जात आहेत.
दे टूक अ साउंडिंग इन वर्स 28.
आणि मग 28 प्रश्न मध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणी
दॅट इज फाउंड 20 फादम्स.
आणि मग तिथं
वर्ष 28 वचन
28 वर्ष मध्ये मग त्यांनी बुडीत टाकले तेव्हा 20 भावे पाणी भरले.
इन अदर वर्ड्स दे पुट अँकर टू इन ऑर्डर टू पुट सम काइंड ऑफ वेट टू फाइंड आउट वेदर इट इज गुड टू अँकर एन अ पर्टिक्युलर प्लेस ऑर नॉट.
आणि मग थोडक्यात
हाउ डीप द वॉटर इज,
थोडक्यात असं आपण पाहू शकतो की त्यांनी तो नांगर टाकला, त्या नांगराच्या द्वारे ते शोधू पाहत होते की आता किती खोल पाणी आहे, जेणेकरून
लुक टेल्स अस दॅट 276 पीपल वेर ऑन द बोर्ड अँड दॅट ऑल ऑफ देम वेर सेव्ड.
276.
No, verse 37.
276
जन त्या तारामध्ये होते. ओके, अँड दे वर ऑल सेव्ह.
आणि मग ते 276
डिलिवर्ड
फ्रॉम द डेंजर ऑफ स्ट्रॉम.
आणि मग ते सर्व लोक त्या तारवाच्या वादळातून एंड दे एट दॅट पर्टिक्युलर टाइम.
आणि मग त्यांनी नाही घेतलं आणि त्या वेळेस आम्ही पाहतो की ते तृप्त झाले जेवण घेऊन.
काय सम पीपल से
काही लोक तयार गेले.
This is really funny, but then some commentators did mention that one, that it was Paul who is trying to give Lord's Supper on the ship. I don't think so. But then some commentators do have that spiritualizing idea. They said that Paul gave the Lord's Supper as the last supper for this fellow.
आणि मग त्यांनी जे भाष्यकार आहे त्यांना आत्मिक विचार आहे आणि त्या म्हणतात की शेवटी या लोकांना पावलांनी शेवटचं जे प्रभूषण आहे त्यांची शेवटची सहभागी प्रभूषण त्यांना ते देऊ केलं.
आय डोंट थिंक सो बिकॉज देर वर अनबिलिव्हर्स अमंग देम.
आणि त्यांना वाटत नाही जसं ते घडलं कारण की त्यांच्यामध्ये काही लोक अविश्वासणारे होते.
सो पॉल विल नॉट ऑफर लॉर्ड सपर टू अनबिलिव्हर.
आणि पाऊल कधीही त्या ठिकाणी जे काही अविश्वासक लोक आहेत त्यांना प्रभूषण देऊ करणार नाही.
ओके, अँड ही टोल्ड देम ऍक्च्युअली टू ईट फुल स्टमक.
आणि मग तो म्हटला की तुम्ही पूर्ण पोट भरून जावा.
अँड प्रॉबेब्ली द लॉर्ड सपर इज नॉट ऑलवेज अ फुल स्टमक.
आणि मग लक्षात आहे की प्रभू भोजन तिथं पोट भरून जेवण
नसतं. आय सेड नॉट ऑलवेज,
नेहमीच नाही.
ओके, बट देन द कन्सेप्ट इज देअर.
आणि लक्षात की तिथं ती जी काही धारणा आहे ती धारणा आहे.
ओके, बट येस आय बिलीव्ह दॅट इट वॉज मे बी युखरिस्ट. Another word for Lord's table. Okay, Eucharist simply means thanksgiving. That surely might have happened. Paul would have taken a bread and gave thanks to God, saying that, okay, thank you God, you have given assurance, now we eat and stay alive.
आणि मग त्या ठिकाणी निश्चितच ते त्या प्रकारचं भोजन असू शकतं कारण की पाऊल देवाला धन्यवाद देत आहे, देवा तू आम्हाला वाचवलं आणि तुझे आभार आम्ही मानून भाकर करत आहोत की जेवण घेत आहोत असं म्हटलं.
सो दिस इज नॉट अ लॉर्ड सफर बट शुअरली अ थँक्स गिव्हिंग सफर.
आणि मग निश्चित भोजन ते नसेल परंतु आभारूपी आभार यज्ञाचं भोजन असेल.
यू गो फर्दर अँड यू फाइंड 15 डेज अ पास.
आणि मग पुढे तुम्ही जा तिथे पहा की 15 दिवस
काय इज सो क्लिअर.
आणि मग आता ठिकाणी ढग आहे ते आता एकदम शुभ्र असं आहे.
The men could see at distance a land.
आणि मग मनुष्य तो जो काही जे अंतर आहे ते अंतर ते पाहू शकत आहे.
they knew that they cannot just go through the ship to that particular land. Now all people decided to kill the prisoners because they might escape. Once again Julius comes in handy. And Julius, he wants to save Paul, verse
43.
So he says, okay, everybody just escape to the land and we will just gather them there on that island. Exactly what God said. That's exactly what has happened. This is interesting, is it not? What we saw in that storm, we saw Paul, we saw Luke, we saw Julius, the bodyguard of a Roman Empire. We saw other prisoners.
These
are so many places that these people travel. Going north side, going south side, going from this ship to another ship, and going from this this port to that port. Ultimate goal is Rome. And God is going to take him to Rome. Alive. Because he needs to be testifying in Rome. So he needs to be alive. You know, it says that if you, God wants to keep you alive, nobody can kill you. What is that saying? Jisko rakhe, jako rakhe kaitre na? Ha, dev tari chala, kol mare. Mara ki matlab hai. That's this really true here. Okay? No storm can kill you. Nothing. You will be shaken. But not uprooted. उखडून टाकले जाणार नाही
तुम्हाला.
यू विल बी डेंजरस सिच्युएशन,
तुम्ही भयावह धोकादायक स्थिती मध्ये असू शकता.
बट यू विल नॉट डाय,
परंतु तुम्ही मरण पावणार नाही.
Unless and until God wants you to die, you cannot die. Can you understand that? So if you are thinking this morning, why? And some other personal things. Why delay? Why my church is like this? Why my church doesn't have the place to worship? Why my wife acts funny? Why at this particular time I'm having a baby? You know why my daughter is not getting admission? Oh, I thought I will never pass, but why did God make me pass? Why? No? You might just think why. The answer is simple. Three-letter word. G-O-D. God. It's because God. God, you are God. You are God whom you belong. You are God whom you worship. You are God on whom you trust and put your faith on. He is on your side. He will make it, you will sail it through. Yeah, something like David, you can say, hey, though I walk through the valley of death, I fear no evil. Please keep in mind. Please keep in mind. When you are walking from the valley of death, And the assurance that David gives that he fears no evil. That does not mean you will not be shaken. That doesn't mean that you will not sweat. I know it will happen. You will be afraid to death and scared to death. But still take heart. Not because in you there is a great thing that you can achieve on your own. No, absolutely not, brother. It's God. Your life story. The story of your life. The hero is not you. It's God. God gave you birth. God is going to grant you death. And in between that time, that life that you have, He graciously grants you not only the life, but abundant life, John says. He grants you that eternal life. He gives you meaning, how to live. You know, living in style is possible only for Christians. It's possible only for Christians. If you want to, you know, that there is a, on a cigarette case, there is a saying, live life king size. I don't know, I read somewhere, I don't know, it's a cigarette packet or somewhere, I don't know where I read, but I read it. Live life king size. If you have read somewhere that one, then it's only possible for Christians. You please understand this. The real enjoyment only Christians can have. Others are only having entertainment. You as a Christian only can enjoy. You know why? Because joy of the Lord is your strength. Rejoice in the Lord always, and again I say rejoice. Take courage. Enjoy the life that God gave. You know, in a Reformation there is a Latin word that says, at the end of the darkness there is a light. It's a slogan. Andharacha ati andhara shevtala prakash. The darkness, you find at the end there is a light.
गडद अंधकारामध्ये तुम्हाला सत्य शेवटी प्रकाश आढळेल.
That's Jesus.
आणि मग तो येशू ख्रिस्त आहे.
He is the light.
तो प्रकाश आहे.
He gives hope.
तो तुम्हाला आशा देतो.
Have faith in him.
आणि त्याच कारणाने तुमचा विश्वास त्याच्यावर.
Hope in him.
त्याच्यामध्ये आशा ठेवा.
Help. May God help us.
आणि देव करो आम्हाला सहाय्य करो.
To trust in him. You know, along with Simon, we can say, bless the Lord, O my soul, bless the Lord. Simon says, my soul, hope thou in God. Shall we worship that God? Come, let's bow down. I'll give you a moment. Hold your heart.